प्रेषितांची कृत्ये अध्याय 13. अंतुखियाच्या मंडळी बर्नबा, शिमोन, निग्र, लुक्य, कुरेनेकर ज्याचे पालन मांडलिक हेरोद राजाच्या बरोबर झाले होते, तो मनायल व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की,
बर्नबा व शौल यास ज्या कार्यासाठी बोलाविले आहे त्यासाठी त्यास मस्करीता निराळे करून ठेवा.
त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्याजवर हात ठेवून त्यांची रवानगी केली. याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून उपरास केले. मग ते सलमिनात असता त्यांनी देवाचे वचन यहुद्यांच्या सभास्थानांमध्ये गाजविले आणि योहान हाही त्यांचा सेवक होता. पुढे ते सर्व बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगीर व खोटा संदेष्टा त्यास आढळला. तो तेथील अधिकारी सिर्ग्यो पॉल नावाच्या बुद्धिमान मनुष्याजवळ होता. या अधिकाऱ्याने बर्नबा व शौल यास बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली. परंतु अलीम जादूगीर याच्या नावाचा हाच अर्थ आहे, याने त्यास अडवून अधिकाऱ्याला विश्वासापासून फितवावयाचा प्रयत्न केला. तेव्हा शौल ज्यास पौलही म्हणत तो पवित्र आत्म्याने पूर्ण होत असता त्याचकडे दृष्टी लावून म्हणाला,
अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पुत्रा, अवघ्या धार्मिकतेच्या वैर्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील व काही वेळ पर्यंत सूर्य तुला दिसणार नाही.
तत्क्षणीच धुके व अंधार त्याजवर पडला. तेव्हा आपणाला हाती धरून न्यावे म्हणून इकडे तिकडे कोणा मनुष्याचा तो शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या अधिकाऱ्याने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य मानून विश्वास धरिला. मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिरगा येथे गेले आणि योहान त्यास सोडून यरुशलेमास माघारा गेला. नंतर ते पिरगा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंतुखियास पोचले आणि शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्र व संदेष्टे यांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यास सांगून पाठविले की,
बंधुजन हो, तुम्हा जवळ लोकांकरिता काही बोधवचन असेल तर सांगा.
तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला,
अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. या इस्रायल लोकांच्या देवाने आपल्या पूर्वजास निवडून घेतले. ते लोक मिसर देशात प्रवासी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यास तेथून काढिले. पुढे सुमारे 40 वर्षेपर्यंत त्याने त्यांची वर्तणूक रानात सहन केली. नंतर त्याने कनान देशातील 7 राज्ये बुडवून तेथील भूमी त्यास सुमारे 450 वर्षेपर्यंत वतन अशी दिली. त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यास न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील किशाचा पुत्र शौल ह्यास 40 वर्षेपर्यंत त्यास दिले. नंतर त्याने त्याला दूर करून त्यांचा राजा होण्यासाठी दाविदास उभे केले आणि त्याचविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, माझ्या मनासारखा इशायाचा पुत्र दाविद मला मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. या मनुष्याच्या वंशजात देवाने वचनानुरूप इस्रायलासाठी तारणारा येशू ह्यास आणिले. त्याच्या प्रगट होण्याच्या पूर्वी यौहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा सर्व इस्रायल लोकांमध्ये गाजविला होता. यौहान आपला कार्यक्रम पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वाहना सोडावयास मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजन हो, अब्राहमाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला या तारणाची वार्ता पाठविली आहे. कारण यरुशलेम वासियांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखून आणि दर शब्बात दिवशी वाचण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजून त्याला दोषी ठरविल्याने ते पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याचविषयी लिहिलेले सर्व पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली उतरवून कबरेमध्ये ठेविले. देवाने त्याला मेलेल्या मधून उठविले. त्याच्या बरोबर जे गालिला पासून यरुशलेमात आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता लोकास त्याचे साक्षी आहे. आपल्या पूर्वजास जे वचन दिले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन आपल्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रातही असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत परत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यातून उठविले. याविषयी त्याने म्हटले आहे की दाविताचे जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हाला देईल. यास्तव आणखीन एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजू देणार नाहीस. दाविदाने आपल्या पिढीत देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून महानिद्रा घेतली आणि पूर्वजांबरोबर तो मिळून कुजून गेला, परंतु ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. यास्तव बंधुजन हो, तुम्हास हे ठाऊक असो की याच्याद्वारे पापांची क्षमा तुम्हास गाजवून सांगितली आहे. आणि ज्याविषयी मोशाच्या नियमशास्त्राने तुम्ही न्यायी ठरत नाही त्या सर्वांविषयी याचकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो. यास्तव सावध रहा, नाहीतर संदेश त्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुम्हावर येईल. पहा, अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहून आश्चर्य माना व नाही तसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करीतो. ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सविस्तर सांगितले तर तुम्ही विश्वास धरणारच नाही.
ते बाहेर जाताना लोकांनी विनंती केली की आम्हास पुढल्या शब्दातवारी या गोष्टी सांगाव्या. आणि सभा उठल्यावर यहुद्यातील व भक्तिमान यहुदी मतानुसारी यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा यांच्या मागे गेले. त्यांनी त्याचबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळविले. पुढल्या शब्दातवारी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. लोकसमुदायास पाहून यहुदी लोकास हेव्यामुळे चेवाला आणि पौल जे बोलला त्याचा विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे बोलले,
देवाचे वचन तुम्हास प्रथम सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अभेर करीता व आपणास सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्या अर्थी पहा, आम्ही विदेशी लोकांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे ती ही की मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे ठेविले आहे यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण असे व्हावे.
हे ऐकून विदेशी लोक हर्षयुक्त झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास धरिला. प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियास व नगरातील मुख्य पुरुषास चिथाविले आणि पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यास आपल्या प्रांतातून घालविले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्या जोर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्यमंडळ आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.